श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः शनिवार दिनांक 9 जानेवारी 1988 ते गुरुवार दिनांक 14 जानेवारी 1988 स्वामीजींनी सर्व साधकांसमवेत औरंगाबाद नांदेड आणि गोरटे अशी आनंदयात्रा काढली होती. 9 तारखेला सकाळी पुन्हा निघून स्वामीजी औरंगाबादला गेले. तिथे आबासाहेब भंडेरे यांनी स्वामीजींना वाल्मिक प्रकल्प पाहायला बोलवलं होतं. त्या दिवशी तिथेच मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामीजी नांदेडला निघाले. नांदेडच्या सुवर्ण मंदिरात स्वामीजींना निमंत्रण होतं. प्रवेशद्वारात मंदिराचे विश्वस्त स्वामीजींच्या स्वागतासाठी हजर होते. प्रवेशद्वाराबाहेरच्या वाहत्या पाण्यात पाय धुवून स्वामीजींनी आत प्रवेश केला. गुरुद्वाराच्या नियमानुसार सर्व पुरुष मंडळींनी डोक्याला रुमाल बांधला तर सर्व स्त्रियांनी डोक्यावरून पदर घेतला. सुवर्ण मंदिराचा दव्य दिव्य सुवर्ण कळस सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता. मग स्वामीजींसमवेत सर्वांनी गुरुद्वारात प्रवेश केला. विश्वस्तांनी तिथल्या प्रथेप्रमाणे स्वामीजींना भगवा शेला अर्पण केला आणि लाल गुलाबांचा हार स्वामीजींच्या गळ्यात घालून त्यांचा सत्कार केला. नंतर त्यांनी सर्वांना गुरुद्वारात सर्वत्र फिरवून सर्व विभागांची माहिती करून दिली. तळघरात असलेली त्यांच्या शूर योद्ध्यांची चिलखते आणि सर्व शस्त्रास्त्र दाखवली, त्यांची माहिती करून दिली. नंतर मुख्य गुरुद्वारात सर्व मंडळी आली. समोर भव्य लंगर सुरू होता. त्याचा प्रसाद सर्वांना दिला. या सर्व प्रसंगी गुरुद्वाराचा एक द्वारपाल स्वामीजी समवेत होता. गुरुद्वारातून स्वामीजी निघताना त्या द्वारपालाने स्वामीजींना हात जोडून नमस्कार केला आणि आपली एक इच्छा स्वामीजींजवळ व्यक्त केली. त्या संरक्षक द्वारपालाच्या खांद्यावर एक निळा पट्टा होता आणि त्याला अडकवलेली बंदूक होती. तो पट्टा आणि बंदूक स्वामीजींनी त्यांच्या खांद्यावर घालावी आणि स्वामीजींसमवेत त्या द्वारपालाचा एक फोटो काढून द्यावा अशी त्याची इच्छा होती. स्वामीजींनी त्यांची इच्छा पूर्ण केली. तो अत्यंत खुश झाला. आपल्या बंदुकीला स्वामीजींचा स्पर्श झाला आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळाले अशी त्या संरक्षकाची भावना होती. नंतर तिथल्या सर्वांचा निरोप घेऊन स्वामीजी पुढच्या प्रवासाला निघाले. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी स्वामीजी गोरट्याला पोहोचले. गोरट्याला दासगणू महाराजांची समाधी आहे. दासगणू महाराजांच्या पुण्यतिथी समारंभानिमित्त अनंतरावांनी स्वामीजींना आपल्या घरी निमंत्रित केलं होतं. दासगणू महाराजांचा पुण्यतिथी समारंभ 3 दिवस साजरा होणार होता. अनंतरावांच्या घरी गेल्या गेल्या प्रथमच स्वामीजींनी दासगणू महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. दुसऱ्या दिवशी दासगणू महाराजांची पुण्यतिथी होती. त्या दिवशी समाधीसमोर सकाळी स्वामीजींचं प्रवचन होतं. स्वामीजी प्रवचनाकरता व्यासपीठावर बसले आणि त्यांनी सर्वत्र नजर फिरवली. स्वामीजींसमोर सर्व साधक मंडळी पाहुणा मंडळी बसली होती आणि सर्वांच्या मागे